おめでとう。
こんにちは。
おめでとう。
नमस्कार फ्रांसिस किमोदन अभय बोलते मैडम मैडम आमच इवेंट झाला परवा ऑप्शन अनलिमिटेड नावाचा त्या ठिकाणी तुम्हाला कॉल केला होता मैडम तुम्ही त्या इव्हेंटला व्हिजिट केलं का प्रभात नाटिकन मध्ये तुम्हाला तिकडे प्रॉपर्टी आवडली की मॅडम कुठली कोणत्या कोणत्या ओके आपलं मॅग्नोलिया आता मॅडम ओके तर तुम्ही बुकिंग केली का मॅडम त्याची अच्छा तुम्ही इकडे कोणत्या सरांना भेटले त्यांचं नाव सांगू शकता का तुम्ही मॅडम ओके ठीक आहे मॅडम काय हरकत नाही अच्छा इकडे ऑफिस आता जर वाजले तर साडेपाच झाले ते आत्ता असू शकतात त्यांचं मत देतो आम्ही दिन राहतो होतो का आमच्या इकडे म्हणजे तुम्हाला त्यांनी बोलवलं होतं तुम्हाला मॅच घ्यायला आज अच्छा बरं 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 मी एक काम करतो मॅडम मी तुम्हाला एक आमच्या तिकडच्या साईड एक्झिक्युटिव्हचा नंबर देतो बँकमध्ये याचा त्यांच्याशी तुम्ही बोलून द्यायचं चालेल का मॅडम ते नोट डाऊन करून घ्या मॅडम मी टेक्स्ट करतो ठीक आहे इव्हेंटला म्हणजे ऍड मध्ये काही वेगळं होतं आणि तिकडे साईड वर काही वेगळं दाखवलं होतं बर मॅडम मला मॅडम मी तुम्हाला आमच्या त्या साईड एक्झिक्युटिव्ह मध्ये तो आणचा तुम्ही त्यांच्याशी बोला त्यांना कन्सर्न सांगा मॅडम तुम्ही थोडं काय झाले ते तुम्हाला नक्की हेल्प करू शकते ठीक आहे आय गेस मॅडम तिकडे तुम्हाला शॉप 59 लाख पासून सांगितले असेल त्यांनी राईट ना ऍड मध्ये ऍड 59 लाख पासून सांगितले होते मॅडम तुम्हाला हो ओके एक मिनिट मॅडम चालू होतं ऍक्च्युअली मॅडम ऍड मध्ये आहे ना फक्त साहिरीचं जे सिंहगड आहे ना मधुबश त्याची वापसी किंमत दिलेली आहे मॅडम आणि जे तुम्हाला सिंहगड रोड साबिटची परिसर आहे ना मॅडम तिकडे तुम्हाला 61 लाख आणि 83 लाख हे फ्लॅटची प्राईस दिली मॅडम अच्छा ओके जस्ट गिव मी अ मिनिट मी अजून परत चेक करतो सांगू शकता का तुम्ही ऍड कुठं पाहिली तरी पेपर मध्ये पाहिली का याच्यावर पाहिली अच्छा तुम्ही तिकडे त्या ऍडची गोष्ट करता का मॅडम नाही आम्ही जी पेपरची ऍडला दिली होती मॅडम मी त्या ऍडची गोष्ट करतो बर बर नाही बरोबर आहे नाही मॅडम, नाही नाही जे ऍड मध्ये किमती दिल्या ना त्या ऑल इक्वल किमती होत्या ज्या पेपर मध्ये ऍड येतात मॅडम. तुम्हाला सांगतो मी एक बघा मॅडम, 7 फेब्रुवारीचा शुक्रवारचा पेपर होता सकाळ पुणे, त्या पेपर मध्ये मी ऍड दिली होती. त्या ऍड ची तुम्ही बघा मग तुम्हाला समजून जाईल मॅडम की आमचे जे रॅगनोला आहे ना, तुम्हाला मी सांगू देतो इकडे रॅगनोला मध्ये तुम्हाला हा तुम्ही कळलं, हा हा कळलं मॅडम. आता मी तुम्हाला रॅगनोला सांगून देतो आमच्या पेपर मध्ये ऍड होती ना ती 62.7 म्हणजे 63 लाखापासून शॉप. हा हा सर ठीक आहे मॅडम, मी तुम्ही तिकडे असताना नंबर करू तुम्हाला सेंड करतो, मी त्याच्याशी बोललो ना. ठीक आहे. नाही मॅडम आम्ही पण ऍक्च्युअली ते साईट एक्झिक्युटिव्ह जे असतात ना आम्ही त्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्ट घेतला, त्यांचा आपले आन्सर सुद्धा वेगळे असतं ना मॅडम. आमचा अजून साईडला आहे मॅडम, हिंजेवाडी साईडला. अच्छा अच्छा बरं. हो हो बरोबर. ओके बरं. मला एक सांगा मॅडम, तुम्ही त्यांचा नंबर घेतला काय का? तुम्ही ऍडमिन बोलले त्यांचा नंबर घेतलाय का तुम्ही लाईक काही कार्ड वगैरे? त्यांनी तुम्हाला एक गाड्याची किंमत काय सांगते मॅडम? तुम्हाला एक गाड्या हो हो काय मॅडम सर, तुम्हाला त्यांनी काय एक अमाऊंट काय सांगते स्क्वेअर फीट? काही सांगू शकत मॅडम अजून त्याच्या कुठल्या एरियाला सांगते काय? बर बर मॅग्नोलिया बघा मॅडम तुम्ही, मॅग्नोलियाचा जो एरिया आहे ना तो एकदम चांगल्या पॉश लोकॅलिटी मध्ये आहे मॅडम. अवश्य बघू मॅडम, मी तुम्हाला एक नंबर देतो, तुम्ही त्यांना बोलून घेऊ शकता आधी, नाही तर त्यांना आता कॉन्टॅक्ट करून घ्या, ते तुम्हाला सांगते कसं काय करायचं. ठीक आहे. नाही तिकडे सेल्स ऑफिस नाही मॅडम, तिकडे आलं ते नाही 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 चालेल. ओपन करून ठेवलं आहे, ओपन स्पेस आहे मॅडम तिकडे अजून. मॅडम कळतं मला, पण जर आम्ही जो एरिया पाहिला मॅडम, आम्ही ऍक्च्युअली ते साईड बघून आलोय, त्या साईडला तो जो एरिया आहे तो तेवढाच चांगला पॉश लोकॅलिटीचा एरिया आहे मॅडम. हा नाही नाही चालू झाईल होईलच मॅडम, एवढा 8-10 दिवसात बघा विषय नाही. हो हो नाही नाही तिकडे अवेलेबल आहेत मॅडम, मी तुम्हाला त्यांचा नंबर देतो, तुम्हाला तो सांगते मॅडम कळतो. हो हा 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 ते तर आहेच मॅडम.
माझी ऑफर चांगली होती ना, वर्ष आणि एक तर त्याच्यामध्ये पेमेंट बँक नाही लोन नाही काही नाही एका त्याच्यामध्ये पेमेंट आणि थोडंफार त्याप्रमाणे
हो हो कळलं मला ओके ओके चालेल चालेल हो चांगली सांगू शकणार किती फक्त अच्छा बर मी तुम्हाला नंबर सेंड करतो तुम्ही त्यांच्याशी बोलू नाही नाही एक काम करा मॅडम तिकडे जायच्या आधी ना तुम्ही त्यांना कॉल करून घ्या म्हणजे कसं तुम्हाला पण जाणं बरं राहील ना हो सेल्स मध्ये आहेत मॅडम पण नाही नाही कॉल केला मला पण तिकडे काम बरं राहील ना तिकडं अरे ठीक आहे चालेल मी नंबर देऊ करतो तुम्हाला चालेल धन्यवाद थँक्यू